तुमच्या व्यवसायामध्ये जे नवीन रिक्रुटमेंट जे आहे ते आता जसं सत्यांनी सांगितलं की पुष्कळवेळा अपघातानं रिक्रुटमेंट जी होती ती कदाचित योजनेनं जर झाली तर कदाचित मग तुमच्या अडचणी पुष्कळशा कमी होण्याचा संभव आहे. ही माझ्या मनामध्ये सहजासहजी आलेली सूचना मी फक्त आपल्या विचाराशी केलेली आहे. मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये वृत्तपत्र परिषदेला जरा एक प्रकारचं क्रियाशील स्वरूप दिलेलं आहे. ज्याप्रमाणे हल्ली आम्ही आमचे राजकीय पक्ष अधिक संघटित अधिक क्रियाशील अधिक केडर बेस्ड करावेत असा प्रयत्न करतो आहोत, असा तुमचा प्रयत्न पाहून तुमची आमची रेषा कशी समांतर आहे याची तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो. प्रयत्नाची दिशा कशी एक आहे, कारण ही गोष्ट खरी आहे. कारण एक अतिशय संघर्षाचं जीवन आहे, तुमचं जीवन सुद्धा संघर्षाचं जीवन आहे. यामध्ये स्पर्धा आहे आणि स्पर्धा ही चांगल्या कामाकरता आहे. तर तिच्यासाठी म्हणून जर लेखकाची वृत्तपत्रकाराची जिज्ञासा अधिक तीव्र असेल, त्याच्या अनुभवाच्या कक्षा अधिक वाढलेल्या असतील, त्याचं तांत्रिक ज्ञान जास्त वाढलं असेल, त्याची सहानुभूती जनजीवनाच्या बाबतीमध्ये अधिक जर खोल असेल तर मला असं वाटतं की तो वृत्तपत्रकार म्हणून खात्रीनं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात फार संपन्नता ही मराठी वृत्तपत्र व्यवसायाच्या वाट्याला कधी येईल ते आज सांगणं अवघड आहे. मला माहिती आहे की वृत्तपत्र व्यवसायात काम करणारी माणसं अगदी जीवनाच्या लढाईमध्ये लढणारे आघाडीचे सैनिकासारखे लढत असतात याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळं माझ्या कल्पनेनं ते अधिक लोकाभिमुख राहिलेले आहेत आणि त्यामुळं सामान्यतः मराठी वृत्तपत्र व्यवसाय हा पुरोगामी राहिलेला आहे या संबंधानं माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही. काही ठळक अपवाद असल्याशिवाय नियम साध्य होत नाही म्हणून तसे ठळक अपवाद राहावेत त्याला काही हरकत नाही. पण सामान्यपणे जो पुरोगामी विचार आहे, अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकाराची भाषा, गरिबीच्या विरुद्ध लढण्याची हाक, समानतेची प्रेरणा, या बाबतीमध्ये मराठी व्यवसाय मराठी वृत्तपत्र व्यवसाय हा जिद्दीनं उभा राहिलेला आहे असा माझा स्वतःचा या बाबतीतला अनुभव आहे. आणि मला वाटतं मराठी व्यवसाय वृत्तपत्र व्यवसायाची ही परंपरा जी आहे हे एक आमचं फार मोठं लेण्या असं मानलं पाहिजे आहे. ते तुम्ही अधिक क्रियाशील करायचा प्रयत्न करतात, अधिक संघटित करायचा प्रयत्न करतात हे पाहून मला अतिशय आनंद झाला. गेल्या वर्षी विनोदानं मी म्हटलं होतं की तुमच्या निवडणुकीच्या लढाया मी वाचल्या होत्या, तर त्यांनी ते लक्षात ठेवलंय, फार बरी गोष्ट आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की निवडणुकी म्हटल्यानंतर सगळे सारखे होतात, ते एकमेकाबद्दल सहानुभूती आपण ठेवूया एवढं माझं म्हणणं आहे. याच्यापेक्षा या संबंधानं अधिक बोलण्याची गरज नाही. मी आपल्या सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे काही महत्वाचे प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत, फार मूलभूत प्रश्न आहेत. या कोष्टकासंबंधीचा आणि पृष्ठाच्या किमतीसंबंधीचा प्रश्न हा एक वेळ सरकारने कायदा करून पाहिलेला आहे आणि त्या कायद्याची लढाई काय झाली आपल्या माहिती, मी त्याच्या तक्षरात जात नाही. त्या संबंधाने घटनेची दुरुस्ती करण्याची गरज आहे अशी तुमची मागणी आहे, आपण जरूर ही मागणी मांडत ठेवा. त्या संबंधानं काही अधिक प्रतिक्रिया मी बोलणं आज युक्त नाही, परंतु तुमची ही मागणी तुम्ही जारी ठेवत राहा असा मी जरूर सल्ला तुम्हाला एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी आग्रहानं आपल्याला सांगेन की आपली मागणी आपण मांडत राहिली पाहिजे. अनेक आमच्या समस्या आमच्या मूलभूत काही घटनेच्या प्रश्नाशी निगडीत झालेल्या आहेत. त्यात गरीब जनतेच्या काही महत्वाच्या जीवनाच्या समस्या जशा घटनेशी निगडीत झालेल्या आहेत तशा तुमच्याही झाल्या असल्यामुळं जनता आणि तुमच्यामध्ये इथं एक जिन्सीपणा निर्माण होण्याची फार आशा निर्माण झालेली आहे, याबद्दल मला फार आनंद आहे. मी जास्त लांबलचक बोलण्याची गरज नाही, मला आपण इथं बोलवलं आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या चार ज्येष्ठ आणि अनुभवी अशा वृत्तपत्रकारांचा सत्कार करण्याची संधी तुम्ही मला दिलीत म्हणजे एका अर्थानं मी तो माझा सन्मान समजतो. मोरोपंत जोशी काय किंवा धारकर काय किंवा आमचे शिखरे आणि डाकवे आप्पा डाकवे हे सगळ्यातले पुष्कळशे आमचे खरं म्हणजे आमचे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून आणि वृत्तपत्रकार म्हणून त्यानंतर सत्कार करण्याची संधी मला मिळाली, फार अतिशय आनंद आहे. मोरोपंत जोशी हे रत्नागिरी जिल्ह्यातले जुन्या पिढीतले अतिशय निष्ठावान असे पुढारी होते आहेत आणि आज तास निष्ठ ते वृत्तपत्राचं काम करतात हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. या चारही ज्येष्ठ वृत्तपत्रकारांना मी माझ्या शुभेच्छा देतो आणि ते बरीच वर्ष असेच क्रियाशील राहून मराठी वृत्तपत्रकार सृष्टीला संपन्न करण्याच्या कामामध्ये मदत करत राहतील अशी आशा व्यक्त करून या निमित्तानं परशुरामाचं दर्शन घडवण्याची संधी आपण मला दिलीत कारण याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. मी अनेक वेळा या रस्त्याने गेलो आहे परंतु हा चढ उतरून खाली येऊन काही परशुरामचं माझ्यातून काही दर्शन झालं नव्हतं. परंतु आपण दिलात की फार चांगली गोष्ट आहे. अपरांताचा निर्माता परशुराम हा आता आपण विचार ऐकला आमच्या मित्रांच्याकडून, पण परशुराम ही संस्था निव्वळ अपरांतापुरती मर्यादित आहे असं काही माझा अनुभव नाही आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये मी जरी या परशुरामाचं दर्शन जरी घेतलं नाही तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातल्या परशुरामाचं मी दर्शन घेतलेलं आहे. तर परशुराम ही एक संस्था आहे, ती काही काही विशिष्ट भूप्रदेशाला भिडली असं काही मी मानत नाही. हिंदुस्थानच्या अनेकविध कल्पनापैकी आणि संस्कारापैकी एक तो संस्कार आहे आणि हिंदुस्थानच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये त्याचा इतिहास, त्याची परंपरा बहुतेक त्याच अर्थाने सांगितली जाते ज्या अर्थाने इथं सांगितली जाते त्या अर्थी. तेव्हा एक ही एका कोकणातलं एक अतिशय महत्वाचं निसर्गसुंदर असं आणि ऐतिहासिक स्थान आणि एक अतिशय महत्वाचं धार्मिक स्थान यालाही भेटण्याची आणि इथं येऊन आपल्याशी बोलण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आम्हा राजकर्त्या राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दोन मंडळींना नेहमी सांभाळून ठेवावं लागतं, एक आमचे मतदार आणि दुसरे वृत्तपत्रकार. अर्थात मतदार आणि वृत्तपत्रकार आता इतकं सांभाळणं सोपं राहिलेलं नाही हे इतकंच खरं आहे. परंतु त्यानिमित्तानं तुमच्यामध्ये यावं, तुमच्या चार गोष्टी ऐकाव्यात, माझ्या चार गोष्टी तुमच्याशी बोलाव्यात असा एक घरोबा जिव्हाळा आपुलकी या निमित्तानं स्थापन करण्याची प्रस्थापित करण्याची तुम्ही मला संधी दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि माझं भाषण परत करतो.